chinimandi.com podcast.
संशयास्पद परिस्थितीत जळाला 30 एकर ऊस. संशयास्पद परिस्थितीमध्ये ऊसाच्या शेतात आग लागल्यामुळे जवळपास 30 एकर ऊस जळाला. शेतकऱ्यांनी बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर ताबा मिळवला. गाव नागल राजपूत मध्ये शेतात निघत असलेला धूर पाहताच ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेताकडे धावले. ग्रामस्थांच्या नुसार जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा ऊसाच्या शेतामध्ये लागलेल्या आगीचा उंच भडका उडत होता. ग्रामस्थांनी ट्रॅक्टर आणि रोटर याच्या सहाय्याने आग लागलेल्या शेताच्या चारही दिशांनी आगीला इतर शेतांमध्ये पसरण्यापासून रोखले. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.